सूरज की भूमि में खोज यात्रा
Entdeckungsreise ins Land der Sonne.
टॉम अपनी पहली यात्रा स्पेन के लिए योजना बनाता है.
Tom plant seine erste Reise nach Spanien.
वो सरल चीजों के साथ अपना सूटकेस पैक करता है.
Er packt seinen Koffer mit einfachen Dingen.
वो सीखता है कि हवाई अड्डे पर कैसे संवाद करना है.
Er lernt, wie man am Flughafen kommuniziert.
एक तूफानी दिन.
Ein stürmischer Tag.
लिसा का पहला काम का दिन है, लेकिन मौसम का हाल बारिश और हवा बताता है.
Lisa hat ihren ersten Arbeitstag, aber der Wetterbericht sagt Regen und Wind vorher.
उसे ये सीखना होगा कि कौन से कपड़े सबसे अच्छे हैं और सरल मौसम पूर्वानुमानों को समझना होगा.
Sie muss lernen, welche Kleidung am besten ist und versteht einfache Wetterprognosen.
Lisa जल्दी ही घर से बाहर जाती है.
Lisa geht früh aus dem Haus.
आकाश काला है और बादल हर जगह हैं.
Der Himmel ist dunkel und Wolken sind überall.
हवा जोर से चल रही है.
Der Wind bläst stark.
लिसा अपनी जैकेट को कसकर पहन लेती है.
Lisa zieht ihre Jacke enger.
बस में गर्म है.
Im Bus ist es warm.
लिसा आराम में महसूस करती है.
Lisa fühlt sich wohl.
जब वो काम पहुंचती है तो बारिश होती है.
Es regnet, als sie die Arbeit erreicht.
उसके पास एक छतरी है.
Sie hat einen Regenschirm dabei.
वो इसे खोलती है और जल्दी से चलती है.
Sie öffnet ihn und läuft schnell.
ऑफिस में सूखा है.
Im Büro ist es trocken.
वो अपने सहयोगियों का स्वागत करती है.
Sie begrüßt ihre Kollegen.
काम का दिn लंबा है, लेकिन दिलचस्प है.
Der Arbeitstag ist lang, aber interessant.
शाम को बारिश बंद हो जाती है.
Am Abend hört der Regen auf.
लिसा घर जाती है.
Lisa geht nach Hause.
वो संतुष्ट महसूस करती है.
Sie fühlt sich zufrieden.
यह एक थकान भरा दिन था.
Es war ein anstrengender Tag.
Fluffy के साथ जंगल में रोमांच.
Abenteuer mit Fluffy im Wald.
Paul और उसकी बिल्ली Fluffy पास के जंगल का अन्वेषण करते हैं और जंगली जानवरों से मिलते हैं.
Paul und seine Katze Fluffy erkunden den nahegelegenen Wald und begegnen dabei wilden Tieren.
Fluffy एक पक्षी को देखती है और उसके पीछे दौड़ती है.
Fluffy sieht einen Vogel und rennt ihm hinterher.
Paul Fluffy को वापस बुलाता है.
Paul ruft Fluffy zurück.
वे अपनी खोज जारी रखते हैं.
Sie setzen ihre Erkundung fort.
वे पानी की बौछार सुनते हैं.
Sie hören Wasser plätschern.
एक छोटी धारा जंगल के बीच से बहती है.
Ein kleiner Bach fließt durch den Wald.
Paul पानी में एक लकड़ी फेंकता है.
Paul wirft einen Stock ins Wasser.
Fluffy पीछे कूदती है.
Fluffy springt nach.
वो पानी में छींटा और खेलती है.
Sie planscht und spielt im Wasser.
Paul हंसता है और उसे देखता है.
Paul lacht und sieht ihr zu.
उन्हें जल्द ही घर वापस जाना होगा.
Sie müssen bald zurück zum Haus.
लेकिन वे दिन का आनंद लेते हैं.
Aber sie genießen den Tag.
जंगल का हर कोना एक नया रोमांच प्रस्तुत करता है.
Jede Ecke des Waldes bietet ein neues Abenteuer.
वे पानी के ऊपर एक इंद्रधनुष देखते हैं.
Sie sehen einen Regenbogen über dem Wasser.
Fluffy एक गड्ढे से पानी चाटती है.
Fluffy leckt Wasser aus einer Pfütze.
वे ताजी हवा और प्रकृति का आनंद लेते हैं.
Sie genießen die frische Luft und die Natur.
जब वे घर पहुंचते हैं, वे थके हुए लेकिन खुश होते हैं.
Wenn sie nach Hause kommen, sind sie müde aber glücklich.
मरी के साथ फिट रहें.
Fit bleiben mit Marie.
मरी व्यक्तिगत प्रशिक्षक है और अपने ग्राहकों को फिटनेस के लक्ष्य प्राप्त करने में मदद करती है.
Marie ist Personaltrainerin und hilft ihren Kunden, Fitnessziele zu erreichen.
वो स्वस्थ आहार और प्रभावी वर्कआउट के लिए सुझाव साझा करती है.
Sie teilt Tipps zur gesunden Ernährung und zu effektiven Workouts.
डिजिटल संचार का विकास.
Die Evolution der digitalen Kommunikation.
कैसे डिजिटल मीडिया ने लोगों के संवाद करने की शैली को बदल दिया है और इन परिवर्तनों के नैतिक और सामाजिक प्रभाव.
Eine umfassende Analyse, wie digitale Medien die Art und Weise verändert haben, wie Menschen weltweit kommunizieren und die ethischen und sozialen Implikationen dieser Veränderungen.
Digital Kranti ne paramparik sanchar ko piche chhod diya hai.
Die digitale Revolution hat die traditionelle Kommunikation überholt.
Atit mein patra sanchar ka mukhya sadhan the.
In der Vergangenheit waren Briefe das Hauptmittel der Kommunikation.
आजकल हम मुख्य रूप से ईमेल, सोशल नेटवर्क और मैसेजिंग ऐप का उपयोग करते हैं।
Heutzutage nutzen wir hauptsächlich E-Mails, soziale Netzwerke und Messaging-Apps.
इससे संचार की प्रकृति में मूलभूत परिवर्तन हुआ है।
Dies hat die Art der Kommunikation grundlegend verändert.
लोग अब सीधे और जल्दी संवाद करते हैं।
Menschen kommunizieren jetzt direkter und schneller.
हालांकि, गैर मौखिक संकेतों की कमी के कारण गलतफहमियां भी होती हैं।
Allerdings gibt es auch Herausforderungen wie Missverständnisse durch fehlende nonverbale Signale.
सामाजिक प्रभाव भी महत्वपूर्ण हैं।
Die sozialen Implikationen sind ebenfalls beträchtlich.
हमेशा एक संबंध होता है, लेकिन एक निर्भरता भी है।
Es gibt eine ständige Verbindung, aber auch eine Abhängigkeit.
डिजिटल उपकरणों पर निर्भरता बढ़ रही है।
Die Abhängigkeit von digitalen Geräten nimmt zu.
कई लोग इंटरनेट के बिना जीवन की कल्पना नहीं कर सकते।
Viele Menschen können sich ein Leben ohne Internet kaum vorstellen.
गोपनीयता पर प्रभाव भी एक बड़ी समस्या है।
Die Auswirkungen auf die Privatsphäre sind ebenfalls ein großes Problem.
कई उपयोगकर्ताओं को यह नहीं पता कि उनके डेटा का कैसे उपयोग किया जाता है।
Viele Benutzer sind sich nicht bewusst, wie ihre Daten verwendet werden.
जोखिमों के बारे में कोई स्पष्ट धारणा नहीं है।
Es gibt keine klare Vorstellung von den Risiken.
जनता को जागरूक करने और सुरक्षा उपायों की आवश्यकता है।
Es besteht ein erheblicher Bedarf an Aufklärung und Schutzmaßnahmen.
डिजिटल मीडिया के सही उपयोग के लिए शिक्षा की आवश्यकता है।
Der richtige Umgang mit digitalen Medien erfordert Bildung.
केवल समझ के माध्यम से हम नकारात्मक प्रभावों को कम कर सकते हैं।
Nur durch das Verständnis können wir die negativen Auswirkungen minimieren.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.